कथा एका शिक्षण तपस्वीची। ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक कैलासवासी आप्पा पिंडसे यांनी लिहिलेल्या राष्ट्रदृष्टे विवेकानंद या चरित्राचा समारोप त्यांनी अत्यंत हृदयस्पर्शी आणि प्रेरणा देणारा असा केला आहे। या समारोपात आप्पा एक महत्त्वाचा विचार मांडतात की राष्ट्र जीवन हे संजीवक तत्वज्ञान आणि त्याच्या आधाराने विजय प्राप्त करणारे महापुरुष या दोन्हीमुळे परिपूर्ण होत असतं। आप्पा लिहितात, ज्या काळात केवळ श्रेष्ठ तत्वज्ञान जन्माला आलं परंतु त्या तत्वज्ञानाच्या आधाराने विजय प्राप्त करणारे वीर पुरुष जेथे जन्माला आले नाहीत त्या कालखंडात त्या राष्ट्राचा जीवनपट विस्विषित आणि झिरझिरीत राहिला आहे। पंजाब प्रांतामध्ये अनेक वीरपुरुष जन्मले पण त्यांच्या कार्याला आणि पराक्रमाला तत्वज्ञानाची म्हणावी तशी बैठक नव्हती, त्यामुळे राणा रणजित सिंहानंतर शिखांचं राज्य कोलमडलं। रजपूतांचं शौर्य देखील कालांतराने विलयाला गेलं। एका विना दुसरं खरोखर अपुरं आहे। तत्वज्ञानही हवं आणि शौर्य देखील हवं। जेथे तत्वज्ञान आणि शूरपुरुष यांचं साहचर्य एकाच कालखंडात परस्परांना सहाय्य करीत उदय पावतं तिथे राज्यनिर्मिती धर्मरक्षण हे दोन्ही घडतात। जिथे संस्कृती आणि इतिहास या दोन्ही क्षेत्रातील श्रेष्ठ विभूती नित्य जन्माला येतात तो देश कधीही परतंत्र होत नाही। तो देश सदैव भरभराटत जातो आणि तिथे मानव देवत्वाप्रत पोचतो। असे श्रेष्ठ पुरुष आणि स्त्रिया आमच्यामधून जन्माला येवोत। उषा सूक्त गाणाऱ्या ऋषींपासून विवेकानंद आणि त्यांच्या नंतरचे परमात्मतत्वाचे चिंतक आम्हाला प्रिय असोत। त्यांच्या विचारधारेतून आमचं जीवन घडो। श्री रामकृष्णादी महापुरुषांपासून श्री शिवछत्रपती आणि त्यांच्या नंतर जन्मलेले वीरपुरुष आम्हाला प्रिय असोत। त्यांच्या ध्येयनिष्ठेचं आशा आकांक्षांचं पूजन आमच्याकडून सदैव घडो। आजच्या हिंदुस्थानची आवश्यकता हीच आहे। रामकृष्ण जन्मले, विवेकानंद जन्मले, परंतु भारतीय विचार रणांगणात विजयी करणारा शूरपुरुष शिवराणा अजून जन्मला नाही। तो जर जन्मता तर आज आपल्या समाजात दिसणारी दुर्बलता, आत्मविश्वास शून्यता, निरुत्साहिता दिसली नसती। येथील बुद्धिमान लोक परधार्जिणे झालेले दिसले नसते। त्यांच्यात आज स्वदेशाचा साक्षात्कार दिसत नाही, तोही दिसला असता। सध्या स्वतःच्या राष्ट्राबद्दल जे अभिमान बाळगतात त्यांच्यात देखील कर्तृत्वाबाबत शिथिलता आढळते। गगनभेदी प्रतिभेची उणीव दिसते, ती दिसली नसती। शिवछत्रपतींचा पराक्रम आपल्या डोळ्या देखत जर घडला असता तर अशा शूर पुरुषांचा वारसा म्हणजे अप्रतिहत नवनवोन्मेष शालिनी विजय मनीषा ती पदोपदी दृष्टोत्पत्तीस आली असती आणि त्या थोर ब्रह्मर्षींची मनोवांछा म्हणजे विश्वविजयाची आकांक्षा आणि तिचा उत्साह मनामनातून ओसंडत असलेला पाहायला मिळाला असता। या चित्राच्या अखेरीस आप्पा विवेकानंदांची एक अत्यंत उदात्त आणि उत्कट प्रार्थना करतात। ते म्हणतात, अहो विवेकानंद, आपल्या गुणगानाने आमच्यामध्ये उत्तमोत्तम सद्गुण उत्पन्न होऊ देत। हा समाज खऱ्या बुद्धिनिष्ठेच्या, खऱ्या श्रद्धेच्या पायावर उभा राहून संघटना, पराक्रम आणि विश्वविजय यांचा उपासक बनू दे। आपण म्हणालात की या देशातील एक कुत्रा सुद्धा भुकेलेला आहे तोवर मला मोक्ष नको, मी पुन्हा पुन्हा जन्म घेऊन या देशाची सेवा करीन। मग पाहताना आपण की या देशातलं दैन्य अजून पुरतं संपलेलं नाही. आपण पुनरपी भारतात या, येताना श्री शिवछत्रपतींना घेऊन या, अभेद्य चतुरस्र विजयशाली संघटना करून या देशाचं दैन्य नित्याचं विलयाला न्या. पुरातन असलेली हिंदू संस्कृती येथे पुन्हा एकदा प्रकर्षाने नांदू द्या. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि सर्वांच्या आधी राष्ट्रदेवो भव या नमनांचे निनाद चोहीकडून कानी पडू द्यात. जे ईश्वरतत्व माझ्यात आहे तेच माझ्या पलीकडच्या बांधवात आहे हे उमगल्याने त्याला वगळून कोणतीही ऐहिक किंवा पारमार्थिक सुख भोगण्याची लालसा आमच्या मनामध्ये न उरू द्या. प्रत्येक अंतःकरणातून त्यास आत्मतत्वाचं स्फुरण होऊ द्या. उपनिषदांचं तत्त्वज्ञान घराघरातून गाईलं जाऊ द्या आणि कृणवंतो विश्वमार्यम हा ध्येयमंत्र आमच्या हातून प्रत्यक्षात उतरू द्या. भक्तिपूर्ण आणि कृत समर्पण अंतःकरणाने आमच्या तोंडून नित्य असंच गान होऊ द्या. वंदना के इन स्वरों में एक स्वर मेरा मिला लो. वंदना के इन स्वरों में एक स्वर मेरा मिला लो. श्रेष्ठ जीवन को न भूलो, राग में जब मस्त झूलो. अर्चना के रत्न कण में एक कण मेरा मिला लो, एक स्वर मेरा मिला लो. जब हृदय के तार बोले, जब हृदय के तार बोले, श्रृंखला के बंध खोले. चढ़ रहे है शीष अगणित, एक सर मेरा चढ़ा दो, एक स्वर मेरा मिला लो. अपना अत्यंत प्रिय असलेल्या या गीताचा अर्थ असा आहे की विवेकानंद शिवछत्रपती यांच्यासारख्या राष्ट्रजीवनाला चैतन्य देणाऱ्या विभूतींचं आपल्याला कधीही विस्मरण होता कामा नये. आपण सर्वजण आपलं शिक्षण, आपलं करिअर, आपला व्यवसाय आणि त्यातलं यश, आपली पत्नी, आपली मुलं, सुखी संसार, त्यातल्या सुखसोयी या सर्व भोगरागांमध्ये इतके दंग असतो आपण की ज्या महान व्यक्तींच्या त्यागामुळे आपल्याला हे सर्व प्राप्त झालं आहे त्यांचंच विस्मरण आपल्याला होतं. आपल्या उत्तम कर्मांनी, आपल्या पराक्रमाने आणि सेवेने आपण मातृभूमीची पूजा बांधली पाहिजे. मातृभूमीची पूजा करताना जे रत्न कण अर्पित झालेले आहेत त्यात आपल्याही गुणांचे रत्न कण असले पाहिजेत. इतकंच काय तर कसोटीच्या प्रसंगी मातृभूमीसाठी सर्वस्व समर्पणाचीही आपली सिद्धता पाहिजे. हेच आप्पांच्या दृष्टीने विवेकानंद चरित्राचं सार होतं.